आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरणसेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीने केली जाते.
शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नवी मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.